यशया अध्याय 20। अशुर देश मिसर व कुश देश जिंकून घेईल। ज्या वर्षी सेनापती तरतान अशदोदास आला, म्हणजे जेव्हा अशुराचा राजा सर्गोन याने त्यास पाठविले, त्याने अशदोदाविरुद्ध लढाई करून ते घेतले, त्यावेळेला अमोजाचा मुलगा यशियाशी परमेश्वर बोलला आणि म्हणाला, जा व तुझ्या कमरेपासूनचे गोंडपाटाचे वस्त्रे काढून टाक व तुझ्या पायातील जोडे काढ। त्याने तसे केले, तो नग्न व अनवाणी चालला। परमेश्वर म्हणाला, माझा सेवक यशिया ज्याप्रमाणे मिस्राविषयी आणि कुशाविषयी छिन्न व शकून असा 3 वर्ष नग्न व अनवाणी चालला आहे, त्याप्रमाणे मिस्रांना लाज वाटावी। म्हणून अशुराचा राजा मिस्राच्या कैद्यांना व कुशाच्या तडीपार केलेल्या तरुणांना व वृद्धांना नग्न आणि अनवाणी आणि त्यांचे कुल्ले उघडे करून नेईल। जो कुश त्यांची आशा आणि जो मिसर देशाचे वैभव, त्यामुळे ते हताश व लज्जित होतील। त्या दिवशी या समुद्र किनाऱ्यावरील राहणारे लोक म्हणतील, खरोखर हा आमच्या आशेचा स्रोत, ज्याच्याकडे सहाय्यासाठी व अशुराच्या राजापासून रक्षण करण्यासाठी आम्ही पळालो तो असा आहे, तर आम्ही कसे सुटून जाऊ।